चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज शुक्रवार 18 सप्टेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभर बाजारात मागणी स्थिर राहिली। महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा भाव 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3290 रुपये ते 3335 रुपये राहिला, तर M30चा भाव 3325 रुपये राहिला। उत्तर प्रदेशामध्ये M30चा व्यापार 3360 रुपये ते 3400 रुपये राहिला। गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3390 रुपये ते 3450 रुपये राहिला, तर M30चा भाव 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला। हे सगळे दर GST वगळून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 366.60 डॉलर प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.50 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.553 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.2657 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 2992 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 40.71 डॉलर होते। इक्विटी सेन्सेक्स 134.3 अंकांनी खाली येऊन 38,845.82 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 11.15 अंकांनी खाली येऊन 11,504.95 अंकावर बंद झाला।